खंड पाचवा प्रकरण सव्वीसावे ऐक्याची तळमळ। खेडा प्रकरण चालले होते त्यावेळी युरोपात महायुद्धही चालू होते। त्यानिमित्त व्हाईसरॉयांनी दिल्लीला सर्व पुढाऱ्यांची सभा बोलाविली। तिला हजर राहण्याबद्दल त्यांनी मलाही आग्रह केला। लॉर्ड चेम्सफर्डशी माझा मित्रत्वाचा संबंध होता हे मी पूर्वी दर्शविलेच आहे। मी आमंत्रण मान्य करून दिल्लीला गेलो, पण त्या सभेमध्ये भाग घेण्याबाबत मला एक अडचण वाटत होती। मुख्य कारण तर हे की त्या सभेला अलीबंधू, लोकमान्य व इतर पुढाऱ्यांना निमंत्रण दिलेले नव्हते। अलीबंधू त्यावेळी कैदेत होते। त्यांची माझी भेट एक दोन वेळा झाली। त्यांच्याविषयी मी पुष्कळ ऐकले मात्र होते। सर्वजण त्यांची सेवावृत्ती व बहादुरी यांची स्तुती करत। हकीम साहेबांशीही माझा परिचय झाला नव्हता। त्यांची स्तुती स्वर्गीय आचार्य रुद्र व दीनबंधू अँड्र्यूज यांच्या तोंडून पुष्कळच ऐकली होती। कलकत्त्याच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाच्या प्रसंगी श्वेब कुरेशी व बॅरिस्टर ख्वाजा यांची भेट झाली होती। डॉक्टर अन्सारी, डॉक्टर अब्दुल रहमान यांच्याशीही संबंध जुळले होते। मी चांगल्या मुसलमानांची सोबत शोधत होतो व जे पवित्र अंतःकरणाचे व देशभक्त असे दिसतील त्यांच्या निकट संबंधात येऊन त्यांच्या भावना जाणण्याची माझी तीव्र इच्छा होती। त्यासाठी ते मला आपल्या समाजात जेथे जेथे म्हणून घेऊन जात तेथे तेथे मी ओढाताण न करता जात असे। हिंदू मुसलमानांमध्ये खरी मैत्री नाही हे तर दक्षिण आफ्रिकेमध्येच माझ्या लक्षात आले होते। दोहोंमधील वैषम्य जेणेकरून मिटेल असा कोणताही उपाय तिकडे असताना मी हातचा घालवीत नसे। लटकीच खुशामत करून किंवा स्वत्व घालवून त्यांची काय किंवा कोणाचीही काय मनधरणी करण्याचा माझा स्वभाव नव्हता। पण तिकडे असलेल्या वेळेपासूनच मला समजून चुकले होते की माझ्या अहिंसेची कसोटी व तिचे विशाल प्रयोग या ऐक्याच्या निमित्ताने व्हावयाचे आहे। अजूनही माझा हा अभिप्राय कायम आहे। ईश्वर माझी क्षणोक्षणी सत्व परीक्षा करीत आहे। माझा प्रयोग चालूच आहे। या विचारांनिशीच मी मुंबई बंदरी उतरलो होतो। अर्थात मला या बंधुद्वयांची झालेली भेट मनापासून आवडली। आमच्यामधील स्नेह वाढत गेला। आमची ओळख झाल्यानंतर लवकरच सरकारने तर अलीबाईंना डांबून टाकले। मौलाना महमद अलींना परवानगी मिळे तेव्हा तेव्हा ते मला लांबलचक पत्रे बैतुल जेलमधून किंवा छिंदवाड्याहून लिहित असत। त्यांना भेटावयाला जाण्याची परवानगी मी सरकारपाशी मागितली पण ती मिळाली नाही। अलीबाईंना तुरुंगात टाकल्यानंतर कलकत्त्याला भरलेल्या मुस्लिम लीगच्या सभेमध्ये मुसलमान भाई मला घेऊन गेले होते। मला तेथे बोलायला सांगितले। मी बोललोही। अलीबाईंना सोडविणे हे मुसलमानांचे कर्तव्य असल्याचे मी सांगितले। त्यानंतर ते मला अलीगड कॉलेजातही घेऊन गेले। तेथे मी मुसलमानांना देशासाठी फकिरी पत्करण्याची विनंती केली। अलीबाईंना सोडविण्यासाठी मी सरकारबरोबर पत्रव्यवहार चालविला। त्यानिमित्ताने त्या बंधूंच्या खिलाफती संबंधीच्या चळवळीचा अभ्यास केला। मुसलमानांबरोबर चर्चा केली। मी या निर्णयावर आलो की माझी जर मुसलमानांचा सच्चा मित्र होण्याची इच्छा असेल तर मी अली बंधूंना सोडविण्याच्या व खिलाफतीच्या प्रश्नाचा न्यायास धरून निवाडा लावून घेण्याच्या कामी मदत केली पाहिजे। खिलाफतीचा प्रश्न माझ्या दृष्टीने सोपा होता। त्यांच्या स्वतंत्र गुणदोषांची चौकशी करण्याचे मला कारण नव्हते। मुसलमानांची त्याबाबतीतली मागणी नीतीविरुद्ध नसेल तर ती मदत दिली पाहिजे असे माझे मत होते। धर्माच्या बाबतीतील श्रद्धा सर्वोच्च असते। सर्वांना एकाच वस्तूबद्दल एकसारखी श्रद्धा वाटत असेल तर जगात एकच धर्म नांदेल। खिलाफत बाबतची मागणी मला नीतीविरुद्ध वाटली नाही। एवढेच नव्हे तर ती मागणी ब्रिटिश प्रधान लॉयड जॉर्ज यांनी मान्य केली होती। अर्थात त्यांनी आपले वचन पाळावे एवढ्यापुरताच प्रयत्न करण्याचे माझे काम होते व वचन इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये दिलेले होते की त्या प्रश्नाचे गुणदोष अमुक मर्यादेपर्यंत तरी तपासण्याचे काम माझ्या स्वतःच्या अंतरात्म्याला संतुष्ट करण्यासाठी करावयाचे होते। खिलाफतीच्या प्रश्नाबाबत मी मुसलमानांना दुजोरा दिला। याबद्दल मित्रांनी व टीकाकारांनी माझ्यावर टीकेचा वर्षाव केला आहे। या सर्वांचा विचार केल्यानंतरही मी केलेल्या निर्णयाबद्दल आणि केल्या करविलेल्या मदतीबद्दल मला पश्चाताप होत नाही। त्यात काही दुरुस्ती करण्याचेही प्रयोजन दिसत नाही। आजही तसलाच प्रश्न उपस्थित झाल्यास माझे वर्तन तशाच तऱ्हेचे राहील अशी माझी समजूत आहे. अशा तऱ्हेचे विचार घोळवीत मी दिल्लीला गेलो. मुसलमानांच्या दुःखासंबंधी मला व्हॉइस रॉयांबरोबर चर्चा करायची होती. खिलाफतीच्या प्रश्नाला अद्याप पूर्ण स्वरूप प्राप्त झाले नव्हते. दिल्लीला पोहोचल्यानंतर तेथे अँड्र्यूजनी एक नैतिक प्रश्न उपस्थित केला. त्याच सुमाराला इंग्लंड व इटली यांच्यामधील गुप्त कराराची चर्चा इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. तिच्याविषयी दीनबंधूंनी मला सांगितले व म्हणाले, इंग्लंडने जर असले गुप्त करार कोणत्याही सत्तेबरोबर केले असतील तर तुम्हाला या सभेत भाग घेऊन मदत कशी करता येईल? मला या करारासंबंधी काही माहिती नव्हती. दीनबंधूंचा शब्द मला पुरेसा होता. असल्या कारणांमुळे सभेला हजर राहण्याबद्दल नाखुशी दर्शविणारे पत्र मी लॉर्ड चेम्सफर्डना लिहिले. त्यांनी मला चर्चा करण्यासाठी बोलाविले. त्यांच्याबरोबर व नंतर मिस्टर मेफी बरोबर मी खूप चर्चा केली. अखेर निर्णय असा झाला की मी सभेमध्ये भाग घेण्याचे कबूल केले. व्हॉइस रॉयनचे म्हणणे थोडक्यात असे होते, तुम्ही असे तर म्हणत नाही ना की ब्रिटिश कॅबिनेट जे काही करते त्याची व्हॉइस रॉयला माहिती असलीच पाहिजे. ब्रिटिश सरकार कधी काळी चूक करीतच नाही असेही मी छातीठोकपणे सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकणार नाही. पण त्याचे अस्तित्व जगाला कल्याणकारी आहे हे जर तुम्हाला कबूल असेल, त्याच्या अंमलामुळे एकंदरीत या देशाचा लाभ झाला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्या आपत्तीच्या प्रसंगी त्याला मदत देण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे हे तुम्ही कबूल करणार नाही काय? गुप्त करारासंबंधी तुम्ही जे वर्तमानपत्रात वाचले आहे ते मीही पाहिले आहे. त्यापलीकडे त्यासंबंधी मला काहीही माहिती नाही अशी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. वर्तमानपत्रात काहीही गप्पा येत असतात ते तुम्हाला माहीतच असेल. ते तुम्हाला माहीत आहेच. वर्तमानपत्रात आलेल्या एखाद्या निंदक बातमीवरून तुम्ही अशा प्रसंगी साम्राज्याचा त्याग करू शकता काय? लढाई पुरी झाल्यानंतर तुम्हाला नीतीचे प्रश्न काढावयाचे असतील तेवढे काढा आणि करावयाच्या असतील तेवढ्या तक्रारी करा ना. हा युक्तिवाद नवीन नव्हता. ज्या प्रसंगी व ज्या तऱ्हेने तो मांडला गेला त्यावरून मला तो नवीनसा वाटला व मी सभेला जाण्याचे कबूल केले. खिलाफतीच्या बाबतीत मी व्हॉइस रायांना पत्र लिहावे असे ठरले.